प्रकरण 5. एक दिवस गोखले वहिनींनी रामभाऊंना आपल्या घरात बोलावलं आणि सांगितलं की तुम्हाला पाहायला आली आहे. रामभाऊंचं वकिलीचं कार्यालय बुधवारात ज्या गोखले वाड्यात होतं त्या वाड्याच्या मालकीणबाईंनी असं सांगितल्यावर रामभाऊ हसले आणि अरे वा, हो का, असं म्हणून आत गेले. समोर बसलेली मुलगी थोडीशी गडबडलेली दिसली. चेहरा उतरलेला होता. घडलं ते तिला अगदी अनपेक्षित होतं. सहज म्हणून चालून आलेलं स्थळ संभाव्यवर पाहता आला तर पहावा अशा विचारानं ती मुलगी गोखल्यांकडे गेली होती. मुलगी कसली, ती BA BT झालेली उच्च विद्याविभूषित अशी तरुणी होती. मनू घाणेकर हे तिचं नाव. तिला तिच्या मामांनी, भाऊराव पाटणकरांनी रामभाऊंचं स्थळ सुचवलं होतं. ते संघाचे प्रचारक म्हणून अलीकडेच थांबलं असल्याची माहितीही सांगितली होती. त्यामुळे त्यांच्या लग्नाला काहीसा उशीर झाला होता हेही सांगितलं होतं. त्या तरुणीचं वयही त्यावेळी 28 म्हणजे तसं जरा जास्तच होतं. रामभाऊंनी तिला विचारलं, आपण इतके दिवस थांबण्याचं काही विशेष कारण? काहीच नाही, माझं लग्न 28व्या वर्षापर्यंत होणार नाही असं एका ज्योतिषांनी सांगितलं होतं. तेव्हा योग नाही हेच बहुधा कारण असावं, बाकी तसं काही दिसत नाही, ती म्हणाली. मग आता कितवं चालू आहे? रामभाऊंनी हसत हसत विचारलं. तेवढंच चालू आहे, तिनेही हसत उत्तर दिलं. त्या दोघांनी पुष्कळ विषयांवर मोकळेपणानं गप्पा मारल्या. ती पहिली मुलाखत संपली. रामभाऊंची बोलण्याची पद्धत, विचारांची स्पष्टता आणि एकंदर वागणं याची त्या मुलीवर छाप पडली. रामभाऊंनाही ती मुलगी पसंत पडली. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं तिच्या शेजारी राहणाऱ्या त्यांच्या मित्राकडून तिच्याबद्दल बरीचशी माहिती मिळवली होती आणि ती ऐकून त्यांचं तिच्याबद्दलचं मत अनुकूल बनलं होतं. मनू घाणेकर मूळची लोणावळ्याची, मुंबईमध्ये शिकलेली. घाणेकरांचं घर सर्वच दृष्टींनी त्या काळातलं पुरोगामी, आधुनिक म्हणावं असंच होतं. एकत्र कुटुंब, मुलामुलींना योग्य ते सर्व प्रकारचं स्वातंत्र्य होतं. एकंदर सांपत्तिक स्थिती अत्यंत चांगली. त्यावेळी घरांमध्ये नोकर चाकर होते, गॅससारख्या आधुनिक सोयीसुद्धा होत्या. ते कुटुंब एक आदर्श एकत्र कुटुंब म्हणून ओळखलं जात असे. भावंडांमध्ये मनू सगळ्यात मोठी. शिक्षण मुंबई, लोणावळा आणि पुणे इथं झालेलं. मुंबईत गोरेगावकर चाळीमध्ये राहत होती. तिथे ती शाळेत जात असे, पण तेव्हा अभ्यासापेक्षा खेळण्याकडेच जास्त लक्ष असायचं. चाळीतल्या मुलामुलींबरोबरच तीही भरपूर हुंदडत होती. आईला अभ्यासाची काळजी वाटायला लागली, म्हणून मुंबईला फायनल झाल्यानंतर एका वर्षात 3 इयत्ता करून ती लोणावळ्याच्या शाळेमध्ये एकदम 9वीत दाखल झाली. लोणावळ्याला मात्र ती गंभीरपणे अभ्यासात लक्ष घालायला लागली. तिथे 9वीमध्ये 2री आणि 10वीमध्ये 1ली आली. त्या शाळेत रोज PT तास असायचा. त्यावेळी लेझिम, लाठी, कवायत, हुतुतू, खो खो, डॉज, लंगडी याच्यासारखे खेळ खेळायला शिकवलं जायचं. शाळेत जात असताना ती राष्ट्रसेविका समितीमध्येही जात असे. 1943 मनू मॅट्रिक झाली. मॅट्रिक झाल्यानंतर त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे आता लग्नाचं पाहावं असं साहजिकच आईला वाटत होतं. पण घरातल्या सर्व पुरुषांना शिक्षणाची आवड असल्यामुळे आणि मनूनही शिकायची इच्छा दर्शवल्यामुळे मुंबईला विल्सन कॉलेजमध्ये पुढचं शिक्षण सुरू झालं. केवळ शिक्षणाबाबतच नव्हे तर घरकामासकट सर्व गोष्टी मुलींना आल्या पाहिजेत असा काकांचा कटाक्ष होता. म्हणूनच सायकल, पोहणं, बॅडमिंटन, टेबल टेनिस, गाणं इत्यादी वेगवेगळ्या विषयांमध्येही मनू रस घेऊन त्या शिकायला लागली. मनू विल्सनमध्ये जायला लागली. कॉलेजच्या 2 वर्षांनंतर 5वारी नेसायला लागली. लेडीज रूममध्ये टेबल टेनिस खेळायला शिकली. शेवटच्या वर्षीच्या स्नेहसंमेलनात टेबल टेनिसच्या सामन्यामध्ये तिला बक्षीसही मिळालं. गोरेगावकर बिल्डिंगमधल्या चाळ क्रमांक 1 आणि 2 मध्ये होणाऱ्या शारदोत्सवातल्या मुलींच्या नाटकामध्ये 2-3 वेळा तिने भागही घेतला. भावगीतांच्या स्पर्धेतही भाग घेतला. काही संगीत नाटकांमध्येही तिने कामं केली. इतिहास आणि अर्थशास्त्र घेऊन ती BA झाली. BA परीक्षा झाल्यानंतर लगेच आई आजारी पडली. वर्षभर तिची सेवा शुश्रूषा केली, पण त्याचा उपयोग झाला नाही आणि आई गेली. घरामध्ये लहान भावंड होती, त्यामुळे रिकामं न राहता सुरुवातीला मिळेल ती नोकरी स्वीकारण्याचं मनूनं ठरवलं. त्यासाठी मुंबईला जाऊन फोर्टमधल्या सर्व ऑफिसेसमध्ये जाऊन तिने स्वतः प्रयत्न केले आणि शेवटी रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. पण तिचं सगळं लक्ष लोणावळ्याला घराकडे होतं, त्यामुळे लोणावळ्याच्या गुरुकुलामध्ये शिक्षिकेची नोकरी मिळाल्यानंतर तिने ती आवर्जून घेतली आणि नंतर 6 महिन्यांनी ज्या शाळेमध्ये ती शिकली त्याच हायस्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी तिला मिळाली. त्या व्यवसायात ती अगदी रमून गेली. मनूला सार्वजनिक कामाची आवडही लहानपणापासून होतीच, त्यामुळे लोणावळ्याला 10-12 जणांनी मिळून सरस्वती उत्सवाची सुरुवात केली. पहिली 2 वर्ष कार्यवाह म्हणून मनूनी काम केलं. पैसे गोळा करणं, करमणुकीचे कार्यक्रम बसवणं, त्याच्यामध्ये भाग घेणं, विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आयोजित करणं इत्यादी कामांमध्ये तिने आवडीने आणि उत्साहाने भाग घेतला. बॅडमिंटन खेळायलाही सुरुवात केली. 2 वर्षात शिक्षकानं बीटी झालं पाहिजे असा नियम होता, तरच नोकरी कायम होत असे आणि मग बढती मिळायची. त्यामुळे 4 वर्ष नोकरीला झाल्यावर मनूनं बीटीला जायचं ठरवलं. तिचे इंग्लिश आणि मराठी असे 2 विषय होते. बीटीचे कॉलेजमधले दिवस फार मजेत गेले. त्यावर्षी 17 वर्ष या नावाच्या नाटकामध्ये तिने भूमिका केली होती. या नाटकाला आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेचं पहिलं पारितोषिक मिळालं. त्यावर्षीच्या स्नेहसंमेलनात वैयक्तिक स्पर्धांमध्ये मिळून सर्वात जास्त बक्षिसं मनूला मिळाल्यामुळे त्यावर्षीची लेडीज जनरल चॅम्पियनशिपही तिलाच मिळाली. एकीकडे या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच दुसरीकडे तिच्या लग्नासाठीही घरामध्ये प्रयत्न सुरू होतेच. पत्रिकेवर विश्वास ठेवायचा की नाही, ठेवल्यास किती ठेवायचा, हा ज्यातासाचा व्यक्तिगत प्रश्न. पण बीएला असताना तिच्या काकांच्या मित्राला काकांनी पत्रिका दाखवली. त्यांचा उत्तम अभ्यास होता. त्यांनी सांगितलं, तुम्ही कितीही प्रयत्न करा पण हिचा योग 28व्या वर्षीच आहे आणि मिळणारा नवरा हा काही साधा सुद्धा नाही, असामान्य असेल. समाजात त्याला आदराचं स्थान असेल आणि तो रंगाने काळा असेल. तुम्हाला गोरा जावई अजिबात मिळणार नाही. त्याला काही कारणांनी सतत प्रवासही करावा लागेल. हा हा म्हणता पुण्यातल्या टिळक कॉलेजचे दिवस संपले. परीक्षा झाली आणि ती लोणावळ्याला जायला निघाली. आधी काही दिवस मामानी म्हणजे भाऊसाहेब पाटणकरांनी म्हाळगींचं स्थळ सुचवलं होतं. परीक्षेनंतर पाहू म्हणून तिने तो विषय बाजूला ठेवला होता. म्हाळगींचं ऑफिस, तिची मावशी म्हणजे अक्का साने जिथे राहत असायच्या त्या गोखल्यांच्या वाड्यात होतं. लोणावळ्याला जाण्याच्या आदल्या दिवशी का कुणास ठेवू, तिला वाटलं मामांनी सुचवलेली व्यक्ती पाहून तर यावी. ती गोखल्यांच्याकडे गेली. दुरूनच मुलगा पाहावा असा तिचा खरं तर विचार होता. तेवढ्यात गोखले वहिनींनी म्हाळगींना आत बोलावलं आणि मग हा सगळा पुढचा संवाद घडला होता. लग्न ठरण्यापूर्वी आणखी एक भेट व्हावी अशी रामभाऊंनी इच्छा दर्शवली. ती भेट कोर्टात ठरली. राजाभाऊ मेहेंदळे त्या मुलीच्या शेजारी राहत असत आणि ते रामभाऊंचेही मित्र होते. मनू, मेहेंदळे आणि रामभाऊ कोर्टातल्या लायब्ररीत बसले. या दुसऱ्या भेटीत रामभाऊंनी विचारलं, होकार देण्यापूर्वी एका गोष्टीचा अवश्य विचार करा. कोणत्याही 2 गोष्टी समोर आल्या तर माझ्या आयुष्यात नेहमी जनसंघ प्रथम राहील आणि घरामध्ये नेहमी कार्यकर्त्यांची आले गेलेल्यांची वर्दळही राहील. मनू घाणेकरनी स्पष्ट केलं की माझ्याही लग्नासंबंधी काही कल्पना आहेत. मुलीच्या लग्नात हुंडा देणं, मानपान या गोष्टी मला अजिबात पसंत नाहीत. बरोबर आहे, हुंडा घ्यायचा नाही हे मी तर आधीपासूनच ठरवलेलं आहे, रामभाऊ म्हणाले. दुसरी भेट संपली. त्यावेळी गोव्याचा सत्याग्रह सुरू होता. क्रांतिकारकांशी लग्न करावं अशी मनूची कल्पना नव्हती आणि त्याला तिच्या घरच्यांचीही तयारी नव्हती. म्हणून त्याबाबतीत त्यांना प्रत्यक्षच भेटून समक्ष खुलासा करून घ्यावा असं तिने ठरवलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शनिवारवाड्यावर भेट ठरली. तेव्हा या सत्याग्रहाच्या संदर्भात रामभाऊ म्हणाले, पक्षानं माझ्यावर मुख्यतः वैधानिक कामांची जबाबदारी टाकलेली आहे. त्यासंदर्भात जे जे असेल ते मात्र नक्की करावं लागेल. अपेक्षा व्यक्त करताना तिनं म्हटलं, संसाराची आर्थिक जबाबदारी पुरुषानंच उचलली पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी स्त्रीला नोकरी करणं भाग पडता कामा नये. त्यावर रामभाऊ म्हणाले, तुमचं म्हणणं बरोबर आहे मलाही उत्तम वकील व्हायचंय, पण वेळप्रसंगी नोकरी करण्याची तुमची तयारी असली पाहिजे इतकंच. तिनं आणखी पुढे म्हटलं, घरात अगदी जुनं वळण असेल तर मला जरा कठीणच जाईल. तशी फारशी अडचण नाही यायची तुम्हाला, रामभाऊंनी सांगितलं. दोघांनीही विवाहाचा निर्णय घेतला. त्यावेळी कोकणस्थ देशस्थ विवाह सर्रास होत नसत, पण त्या दोघांच्याही मनात हा विषयच नव्हता. तिकडे त्यांनी लक्षही दिलं नाही. लग्नाच्या बैठकीत रामभाऊंनी बैठकीच्या सुरुवातीलाच सांगितलं, तुम्ही किती खर्च करणार असाल ते सांगा म्हणजे बैठक संपवू. आणि खरोखरच मनूच्या काकांनी आकडा सांगितल्याबरोबर ते म्हणाले, आता बैठक संपली, तुम्ही जाऊ शकता. रामभाऊ त्यापूर्वी ज्या पद्धतीनं वागत आले होते त्यामुळे अनेकांना असं वाटत होतं की ते आजन्म ब्रह्मचारीच राहतील. ज्यांना ते लग्न करतील अशी खात्री वाटत होती त्यांना त्यांच्या वधूविषयी प्रचंड औत्सुक्य होतं. लग्न ठरलं तेव्हा अखिल भारतीय जनसंघाच्या केंद्रीय निर्णयानुसार कुठलासा सत्याग्रह करायचं घाटत होतं, त्यामुळे लग्नतिथी 5-6 दिवस आधीची ठरवली गेली. 2 जून 1955 रोजी पुण्यात मोतीबागेमध्ये या दोघांचं शुभमंगल झालं. रामभाऊंनी पत्नीचं नाव ठेवलं विजया. लग्न झालं तरी विजया वहिनींनी लगेच नोकरी सोडली नव्हती. पहिला महिनाभर त्या फक्त शनिवार रविवारी पुण्याला यायच्या आणि त्यानंतर रोज पुण्याहून जाये करायच्या. नोकरी सोडल्यानंतर दोघांनी बरोबरच कडूसला जायचं ठरवलं. जाण्यापूर्वी रामभाऊ म्हणाले, पण तिथे संडास नाही, विहिरीचं पाणी काढावं लागतं, नळही नाहीत. विजया वहिनी म्हणाल्या, अहो पण मग काय झालं, त्याही स्थितीत तिथे राहतातच ना माणसं. ती जशी राहतात तशीच मी पण राहीन, माझं कुठेही काही अडणार नाही. त्या बोलण्यानं रामभाऊंच्या चेहऱ्यावर अतीव समाधान दिसलं. गमतीची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक करणारे रामभाऊ वकील असूनही आपल्या विवाहाची नोंदणी महिन्याभरात करायला मात्र विसरून गेले. 12 जुलै 1955 रोजी त्यांच्याच लक्षात ही चूक आली आणि मग त्यांनी ती सुधारली. पुण्याला दोघांचाही संसार सुरू झाला. जनसंघाच्या कार्यकर्त्यांची, वकिली व्यवसायातल्या माणसांची, नात्यातल्या लोकांची घरी सदैव वर्दळ असायची. कामाची वहिनींना सवय होती म्हणून गोंधळ नाही झाला. कितीतरी प्रसंग येत होते आणि त्यातून एकमेकांची जाण येत होती. स्वभावाच्या अधिक उण्या बाजू एकमेकांना उमजत होत्या, जीवनमूल्य जुळत होती, त्यामुळे महत्वाच्या निर्णयांच्या वेळी कलह होत नव्हता. संसाराच्या प्रारंभीच रामभाऊंनी वकिली सोडून मुंबईला राहावं आणि पक्षाचं काम करावं असा प्रस्ताव आला होता, पण रामभाऊंनी आपल्या जीवनाची दिशा विचारपूर्वक ठरवल्यामुळे त्या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी पूर्ण वेगळी होती. वहिनींच्या माहेरी रीतिरिवाज आधुनिक, बोलकं वातावरण. सासरी मात्र वातावरण थोडं गंभीर आणि अबोल. माहेरच्या वातावरणामुळे ज्या गोष्टी त्यांना गरजेच्या वाटायच्या त्या गोष्टी रामभाऊंना चैनीच्या वाटत असत. त्यांना वाटायचं, स्टो आणि शेगडी दोन्ही एकाच वेळेला कशाला, एका शेगडीवर काही स्वयंपाक होत नाही का? लवकर स्वयंपाक होण्यासाठी दोन्ही आवश्यक आहे असं वहिनींना वाटायचं. त्यातूनच एक प्रसंग घडला. एकदा रामभाऊ म्हणाले, आज थिओसॉफिकल लॉजमध्ये व्याख्यान आहे, आपण दोघंही त्याला जाऊ. वहिनी म्हणाल्या, मला काही जमेल असं वाटत नाही. त्यांनी झटकन विचारलं, का? अहो नुसत्या एका शेगडीवर भाकरीसकट सगळा स्वयंपाक करायचाय, त्याला वेळ लागणार, मग मला कसं यायला जमेल? वहिनींना काय म्हणायचं होतं ते रामभाऊंना समजलं. नंतर पुन्हा शेगडी आणि स्टो असा विषय घरात कधीही निघाला नाही. तसं रामभाऊंचं घरात लक्ष होतं, संसाराची हौसही होती. नवी भांडी आणतील, नवीन सोयी घरात करतील, पण काही वेळा उगीच अडवतील. प्रेशर कुकर घेण्याच्या वेळेला थोडासा असाच वाद झाला. प्रेशर कुकर कशाला लागतो, फॅड आहे ते नुसतं, त्यांची सुरुवात. त्याच्यामुळे वेळ वाचतो, वहिनींचा खुलासा. ते ऐकल्यानंतर वाचलेल्या वेळेचा उपयोग करण्याची काही योजना आहे का, रामभाऊंचा प्रश्न. वहिनींनी काहीच उत्तर न देता सरळ बाजारात जाऊन कुकर आणला आणि प्रश्न संपवून टाकला. त्यावर मात्र रामभाऊ काहीही बोलले नाहीत. पुढे घरात लागणाऱ्या गोष्टी वहिनी परस्पर आणत आणि रामभाऊंची त्याला मूकसंमती असे. लग्नानंतरच्या पहिल्या दिवसांमध्ये काही गमती जमती झाल्या लग्न झाल्या झाल्या वहिनी साहजिकच रसभरीत पत्र लिहित. त्यांना काय कल्पना? एक दिवस रामभाऊंनी त्यांना सांगितलं की माझी पत्रं सेन्सॉर होऊन मला मिळतात, त्यामुळे पत्रामध्ये सगळं मनातलं स्पष्ट नको लिहित जाऊस. बहुतेकांचा एकच संसार असतो. रामभाऊंचे दोन काय, तीन काय, चार संसार होते. एक विजया वहिनींबरोबरचा, दुसरा जनसंघाबरोबरचा, तिसरा वकिलीचा आणि चौथी शाखा होतीच. एवढ्या पसाऱ्यातून वाट काढत काढत त्यांचं सहजीवन सुरू होतं. उदाहरणार्थ, त्यांचं सिनेमा बघणं म्हणजे गंमतच होती. रामभाऊ सांगत, अमुक वेळ रिकामा आहे, चांगला सिनेमा नाटक असेल तर जाऊया, माझा वेळ फुकट जाता कामा नये. आधी जाऊन तिकीटं काढून वहिनी थिएटरपाशी त्यांची वाट पाहत उभ्या राहत. रामभाऊ संध्याकाळी ऑफिसचं काम आवरून, जनसंघाची कामं आवरून सायकलवरून थिएटरकडे यायला निघत. वाटेत बरीच माणसं भेटत. त्यांच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येकापाशी थांबून ते बोलायचे. ते थिएटरपाशी येईपर्यंत बहुधा चित्रपट सुरू झालेला असायचा. एरवी कटाक्षानं वेळ पाळणारे रामभाऊ यावेळी मात्र अपवाद करत. बाल्कनीची तिकीटं खिशाला न परवडणारी असल्यानं राखीव जागांचा प्रश्न नसायचा. एकदा ही दोघं जण घाईघाईनं आत शिरली. वहिनींनी बघितलं तर दोन वेगळ्या वेगळ्या रांगांमधल्या खुर्च्या शिल्लक होत्या. रामभाऊ शांतपणे एका जागेवर जाऊन बसले. मग वहिनींनीच जरा शेजारच्या बाईंशी बोलून चौकशी करून जागा बदलून घेतली. असंच एकदा हे दाम्पत्य रात्रीचा शो पाहून घरी परतलं. नायगारा हा प्रसिद्ध इंग्रजी चित्रपट होता तो. घरी येतात तोच जयंतराव टिळक घरी येऊन आणि गोवा सत्याग्रहातल्या एका जनसंघ कार्यकर्त्याचं निधन झाल्याचं दुःखद वृत्त सांगून गेल्याचं समजलं. रामभाऊ लगेच गायकवाड वाड्यात गेले. रात्रीच्या रात्री ते दोघं तिथनं निघाले. सावंतवाडीला जाऊन अमिचंद नामक सत्याग्रहाच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले. सत्याग्रहाची त्या प्रकरणातली निरर्थकता रामभाऊंना प्रकर्षानं जाणवली. रामभाऊ आणि विजया वहिनी या दोघांनाही गाण्याची खूप आवड होती. एका पाडव्याची ओवाळणी म्हणून रामभाऊंनी विजया वहिनींना पेटी दिली. कधी कधी त्यांना गाणं म्हणण्याची लहर आली की ते म्हणत, तू पेटी वाजव. मग छोटेखानी मैफल सुरू होई. रामभाऊ एकामागून एक संघ गीतं अत्यंत तन्मयतेनं म्हणत. बलसागर भारत होवो हे त्यांचं आवडतं गीत. त्यांना शास्त्रीय संगीत ऐकण्याचीही आवड होती, पण भावगीतांशी मात्र त्यांचा फारसा संबंध नव्हता. लग्नानंतर रामभाऊंच्या बरोबर सगळीकडे जावं असं वहिनींना साहजिकच वाटायचं. एकदा घरातले सर्वजण गणपती बघायला गेले. वहिनी मात्र त्यांच्यासाठी थांबून राहिल्या. ते आल्यावर त्यांना म्हणाल्या, आपण गणपती बघायला जाऊ, मी मुद्दाम तुमच्यासाठी थांबले. तर ते म्हणाले, तू सगळ्यांबरोबर का नाही गेलीस, मला नाही वेळ आत्ता. वहिनींना इतका राग आला की मी या माणसासाठी थांबून राहिले आणि या माणसाला त्याचं काहीच नाही. त्या रुसून बसल्या. ते आपल्या कामाला लागले आणि काम संपल्यावर आरामात जाऊन झोपले. हळूहळू वहिनींना त्यांचं व्यक्तिमत्व उलगडायला लागलं. मग साध्या साध्या बाबतीत त्यांच्याकडून अपेक्षा करेनाशा झाल्या. एकदा काय झालं, पडद्याला लावण्यासाठी वहिनींनी घुंगरू आणले आणि ते लावले. त्यांचा मंजूळ आवाज ऐकून त्यांना बरं वाटेल अशी त्यांची कल्पना. पण घुंगरांचा आवाज ऐकताच रामभाऊ एकदम ओरडले, कुणी लावले हे, काढ काढ ते, काढ बरं आधी. त्यांच्या आवाजाला भयंकर धार होती. वहिनी म्हणाल्या, जर तुम्हाला आवडत नसेल तर काढून टाकते, पण हेच जरा खालच्या आवाजातही सांगता आलं नसतं का? ते रामभाऊंना पटलं. असे रुसवे फुगवे थोडेफार झाले तरी बोहल्यावर उभं असताना रामभाऊंना जी एक शंका वाटत होती ती गंभीर मतभेदांची शक्यता मात्र पूर्णपणे नाहीशी झाली. या माझ्या वाग्दत्त वधूच्या गळ्यात मी हा जो हार घालतो आहे ना, तो मला माझ्या सार्वजनिक कार्याच्या आघाडीवर हार खायला लावणार नाही ना, अशी शंका रामभाऊंना प्रारंभी वाटत होती. त्यांनी आयुष्यात सुवर्णमध्य गाठायचं ठरवलं होतं. ध्येयवादी जीवन जगताना व्यक्तिगत आयुष्याला पूर्णपणे विसरून जायची त्यांची इच्छा नव्हती, पण चार चौघांसारखं सामान्य संसारी जीवन जगत राहण्यातही त्यांना अजिबात रस नव्हता. त्यांना सामाजिक कार्यही निष्ठेनं करायचं होतं आणि संसारही करायचा होता. हे त्यांचं मनोगत जाणून घेणारी सहधर्मचारिणी त्यांना हवी होती. वैवाहिक जीवनाच्या प्रारंभीच काही कसोट्या घेऊन त्यांनी आपली पारख योग्य असल्याचा निर्वाळा आपल्या मनाला आणि दुसऱ्या सखीला म्हणजे त्यांच्या दैनंदिनीला दिला होता. दैनंदिनी नियमित लिहिणं होईना तेव्हा त्यांनी कबूल केलं की आता जिच्याशी मनमोकळेपणानं बोलता येईल, आपले विचार सांगता येतील, दिवसभरातल्या घडामोडींच्या प्रतिक्रिया नोंदवता येतील अशी व्यक्ती जीवनात आल्यामुळे पूर्वी इतकं दैनंदिनी लेखन आता आवश्यक वाटत नाही. रामभाऊ आणि विजया वहिनी यांना 1956 प्रारंभीच एका नव्या पाहुण्याची चाहूल लागली. मातेच्या गर्भात दिसामासांनी वाढणारं ते बालक प्रत्यक्षात जन्माला यायला 14 ऑगस्टची सकाळ उजाडावी लागली. त्या दिवशी पहाटेच डॉक्टर घाणेकरांनी रामभाऊंना झोपेतून उठवलं. विजया वहिनी ज्या दवाखान्यात दाखल झाल्या होत्या तिथे ते दोघं टॅक्सीनं गेले. सिझरींची आवश्यकता आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. रामभाऊंनी जे जे आवश्यक आहे ते करण्याची परवानगी दिली. एरवी सहसा कधीही न गोंधळणारे रामभाऊ त्यावेळी 5-7 मिनिटं मात्र प्रचंड मानसिक आवर्तात सापडले होते. विजयाचं काय होणार या चिंतेनं ते आतून कुठेतरी गलबलले, पण लवकरच सावरले आणि त्यानंतर थोड्याच वेळात त्यांची काळजी दूर झाली, त्यांना पुत्ररत्न झाल्याची आनंदवार्ता समजली. पुढे 10-12 दिवस रामभाऊ हॉस्पिटलमध्ये नेमानी जाये करत होते. दिवसातून 4 वेळा जाऊन ते बाळबाळंतिणीला पाहून येत. नंतर विजया वहिनींच्या लोणावळ्याला जाण्याची त्यांनी दुसऱ्या वर्गाच्या डब्यातून खास व्यवस्था केली. पुढे यथावकाश बारसं होऊन मुलाचं नाव जयंत असं ठेवण्यात आलं. रामभाऊंना पुत्रजन्माचा स्वाभाविक आनंद झाला. नाकीडोळी हातीपायी तो सुखरूप असल्याचं पाहून ते समाधान पावले. का कुणास्तव, आपल्याला होणारं मूल एखाद्या शारीरिक व्यंगानं ग्रस्त तर असणार नाही ना या शंकेची पाल गेले काही महिने त्यांच्या मनामध्ये चुकचुकत होती. तिचं निरसन झालं. जयंताच्या जन्मापूर्वी विजया वहिनी हुजूरपागेत नोकरी करत होत्या. आता जरी त्यांनी ती सोडली असली तरी उदरनिर्वाहाची चिंता करावी लागणार नाही इतकं उत्पन्न रामभाऊ कमवायला लागले होते, त्यामुळे त्या आघाडीवरही तसं समाधान होतं. संसदीय लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी मतदारांशी असणारी बांधिलकी जपली पाहिजे, जोपासली पाहिजे असं मानणाऱ्या आणि आपण केलेल्या कामाचा वार्षिक अहवाल वर्षानुवर्ष मतदारांसमोर ठेवणाऱ्या आदर्श लोकप्रतिनिधीची ही बोधप्रद कथा आहे.